आजकाल गिफ्ट देणं ही संकट आहे. स्वस्त द्या, महाग द्या, युजफुल द्या.
साक्षी, तू पण माझ्यासारखं रोप भेट देत जा ना.
रोप?
हो, ही एक स्मरणीय भेट आहे आपल्यासाठी आणि निसर्गासाठी.
पण रोप कोणते देऊ?
तुळस, एलोवेरा किंवा आवळा वगैरेची रोप दे. यात औषधी गुणधर्म आहेत आणि ही पर्यावरण हितैषी सुद्धा आहेत.
आम्ही सर्वांनी ठरवलंय ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे. पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी.